नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. राज्य विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होत आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी झाली, त्यानंतर ईव्हीएमची मोजणी सुरू आहे. काही ठिकाणचे कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. 288 मतदारसंघातून भाजप 125, शिवसेना 56, राष्ट्रवादी काँग्रेस 35, काँग्रेस 21, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 17, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 13 जागांवर, तर इतर आणि अपक्ष उमेदवार 20 जागांवर आघाडीवर आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद मध्य मतदारसंघातून महायुतीचे शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल, औरंगाबाद पश्चिममधून शिवसेनेचे संजय शिरसाट, औरंगाबाद पूर्वमधून एमआयएमचे इम्तियाज जलील आघाडीवर आहेत. गंगापूर मतदारसंघातून भाजपचे प्रशांत बंब, वैजापूरमधून शिवसेनेचे रमेश बोरणारे, कन्नडमधून भाजपच्या संजना जाधव, फुलंब्रीमधून भाजपच्या अनुराधा चव्हाण, सिल्लोडमधून तिसऱ्या फेरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर, तर पैठण मतदारसंघातून शिवसेनेचे विलास भुमरे आघाडीवर आहेत. बीड जिल्ह्यातल्या बीड विधानसभा मतदारसंघात 8व्या फेरीनंतर महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगेश क्षीरसागर 508 मतांनी आघाडीवर आहेत. परळी मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे 7व्या फेरीनंतर 35,000 मतांनी आघाडीवर आहेत. आष्टीमधून दुसऱ्या फेरीनंतर भाजप महायुतीचे सुरेश धस 3,796 मतांनी, माजलगावमधून 8व्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहन जगताप, केज मतदारसंघातून भाजप महायुतीच्या नमिता मुंदडा, तर गेवराईमधून तिसऱ्या फेरीनंतर महायुती राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित आघाडीवर आहेत. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर मतदारसंघातून 4थ्या फेरीनंतर भाजप महायुतीचे नारायण कुचे 3,600 मतांनी, जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर, घनसावंगी मतदारसंघातून शिवसेनेचे हिकमत उढाण, तर भोकरदनमधून भाजपाचे संतोष दानवे 3ऱ्या फेरी अखेर 3,278 मतांनी आघाडीवर आहेत. लातूर जिल्ह्यात लातूर शहर मतदारसंघातून पहिल्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अमित देशमुख 167 मतांनी आघाडीवर आहेत. लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे धीरज देशमुख, अहमदपूर मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे गणेश हाके, उदगीर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय बनसोडे, निलंग्यातून भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर, तर औसा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत. धाराशिव जिल्ह्यातल्या उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाडगे पाटील, तुळजापूरमधून भाजपचे राणा जगजितसिंह पाटील, उमरग्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवीण स्वामी, तर परंडा मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत आघाडीवर आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या नांदेड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे मोहन हंबर्डे, नांदेड उत्तरमधून शिवसेनेचे बालाजी कल्याणकर, नायगावमधून भाजपचे राजेश पवार, देगलूरमधून तसं मुखेड मतदारसंघातून भोकरमधून भाजपच्या श्रीजया चव्हाण, लोहा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप पाटील चिखलीकर, किनवटमधून भाजपचे भीमराव केराम, तर हदगाव मतदारसंघातून शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर आघाडीवर आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण आघाडीवर आहेत. हिंगोली जिल्ह्यात वसमत मतदारसंघातून 5व्या फेरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू नवघरे, हिंगोलीमधून भाजपचे तानाजी मुटकुळे, तर कळमनुरी मतदारसंघातून शिवसेनेचे संतोष पांगर आघाडीवर आहेत. परभणी जिल्ह्यातल्या परभणी मतदारसंघातून शिवसेनेचे आनंद भरोसे, गंगाखेडमधून शिवसेनेचे विशाल कदम, पाथरीमधून काँग्रेसचे सुरेश वळपूरकर, तर जिंतूर मतदारसंघातून भाजपच्या मेघना बोर्डीकर आघाडीवर आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या कोपरी पाचपखाडी मतदारसंघातून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे देवेंद्र फडणवीस, बारामतीमधून महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आघाडीवर आहेत. वाशिम जिल्ह्यात वाशिम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिद्धार्थ देवळे, कारंजा मतदारसंघातून भाजप महायुतीच्या सई डहाके, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ मालवण मतदारसंघातून महायुतीचे निलेश राणे, सावंतवाडीमधून शिवसेनेचे दीपक केसरकर आघाडीवर आहेत. धुळे शहर मतदारसंघातून भाजपचे अनुप अग्रवाल, यवतमाळ जिल्ह्यात पुसद मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक, गडचिरोली मतदारसंघातून भाजपचे डॉ मिलिंद नरोटे, शहादा मतदारसंघात भाजपचे राजेश पाडवी, तर आरमोरी मतदारसंघातून भाजपचे कृष्णा गजबे आघाडीवर आहेत. मुंबईतल्या वांद्रे पूर्व मतदारसंघातून 3ऱ्या फेरीअंती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरुण सिरदेसाई, वाहिम मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत आघाडीवर आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.